नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांचा अमेरिकेचा दौरा आटोपून स्वदेशी निघाले. या दौऱ्यात पंतप्रधानांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मायकल वॉल्ट्स यांची भेट घेतली. संरक्षण तंत्रज्ञान आणि सुरक्षा या मुद्यावर यावेळी सविस्तर चर्चा झाली. कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर आणि अवकाश तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रात परस्पर सहकार्याची मोठी क्षमता आहे, असं पंतप्रधान म्हणाले. मोदी यांनी भारतीय अमेरिकन उद्योजक आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते विवेक रामास्वामी तसंच टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क यांचीही भेट घेतली. जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याला आज 6 वर्ष पूर्ण झाली. या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 40 सैनिकांना वीरमरण आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्यातल्या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली आहे. या सैनिकांचं बलिदान येणाऱ्या अनेक पिढ्या कायम स्मरणात ठेवतील, असं त्यांनी सामाजिक माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात कुंभवाणी वाहिनीचं प्रसारण हे प्रसार भारतीच्या अचूक आणि विश्वासार्ह माहिती देण्याच्या उद्देशाचं प्रतीक असल्याचं प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सहगल यांनी म्हटलं आहे. ते काल प्रयागराज इथं बोलत होते. त्यांनी संगम सेक्टर 4 इथं बांधलेल्या आकाशवाणी आणि दूरदर्शन केंद्रांची पाहणी केली. सामान्य नागरिकांना महागाईचा फटका बसणार नाही यासाठी विविध उपाय योजना सरकार सुरू ठेवेल, अशी ग्वाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. राज्यसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना त्या काल बोलत होत्या. आयकरातल्या सवलतींचा फायदा केवळ श्रीमंतांना होईल, हा विरोधकांचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. सरकार, शेतकरी, संशोधक आणि उद्योग भागधारकांनी सहयोगी दृष्टिकोन स्वीकारल्यास डाळीच्या उत्पादनात भारत आत्मनिर्भर होईल, असं पणन मंत्री जयकुमार रावल यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आयोजित भारतीय डाळी परिषदेत ते काल बोलत होते. महाराष्ट्र सरकार डाळींच्या उत्पादनात पुढाकार घेत असून शाश्वत शेती, संशोधन, सरकारी योजना आणि उद्योग सहभागाद्वारे महाराष्ट्रासह भारत डाळी उत्पादनात आत्मनिर्भर होण्याच्या दिशेनं आगेकूच करत असल्याचं रावल यांनी नमूद केलं. जगभरातलं तंत्रज्ञान आणि त्यासाठी आवश्यक असणारं मनुष्यबळ आणि संधी भारतात उपलब्ध व्हावी म्हणून महाराष्ट्र शासनातर्फे मुंबईत 10 एकर जागेत मनोरंजन क्षेत्रातलं जागतिक स्तरावरील शैक्षणिक संस्था उभारणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केली. पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक विभाग आणि दादासाहेब फाळके चित्रनगरी यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या 23व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन काल शेलार यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. राज्यातल्या युवकांना मनोरंजन क्षेत्रात मार्गदर्शन मिळावं यासाठी शासन अॅनिमेशन, व्हिज्युअल, गेमिंग आणि कॉमिक क्षेत्रातल्या शैक्षणिक संस्था उभारणार असून त्यामध्ये विविध क्षेत्रातल्या जागतिक पातळीवरच्या तज्ज्ञांकडून उच्च शिक्षण दिलं जाणार असल्याचं शेलार यांनी सांगितलं. विदर्भ विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मूर्तिजापूरचे माजी आमदार तुकाराम बिडकर यांचं काल अकोल्यात शिवनी इथं अपघाती निधन झालं. एका पिकअप गाडीनं बिडकर यांच्या गाडीला धडक दिल्यानं ते अपघातात गंभीर जखमी झाले होते. रुग्णालयात नेत असताना त्यांचं निधन झालं. अकोल्यात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या नेतृत्वात त्यांनी अनेक आंदोलनात भाग घेतला होता. गाडगे महाराजांच्या जीवनावर आधारित डेबू चित्रपटाची निर्मितीही बिडकर यांनी केली होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार राजन साळवी यांनी काल शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं. भारतमाला परियोजनेतल्या सूरत चेन्नई राष्ट्रीय महामार्गाच्या प्रत्यक्ष कामाला सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोट तालुक्यातून सुरुवात झाली. तालुक्यातल्या जवळपास 11 गावातून हा 33 किलोमीटरचा महामार्ग जाणार आहे. त्यासाठी जवळपास 300 जमिनींचं संपादन करण्यात येणार असून 81% क्षेत्र संपादित करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत जालना शहरात काल रन फॉर लेप्रसी मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. सहायक जिल्हाधिकारी पुलकित सिंग यांनी हिरवा झेंडा दाखवून या मॅरेथॉनला सुरुवात केली. जिल्हा सामान्य रुग्णालय ते कुष्ठरोग निर्मूलन कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या मॅरेथॉनमध्ये क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला होता. लातूर महानगरपालिकेनं थकित कर वसुलीसाठी धडक मोहीम करत काल दिवसभरात 1 शिक्षण संस्था, कार्यालय, 2 गोदामं, 1 दुकान सील केलं तर तब्बल 19 नळ जोडण्या खंडित केल्या. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.